चीनीमंडी.com पॉडकास्ट। सिंभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम लवकरच सुरू होणार। नवा गाळप हंगाम सुरू करण्याबाबत सिंभावली साखर कारखान्यामध्ये तयारी सुरू झाली आहे, ज्या अंतर्गत मशीनची दुरुस्ती आणि इतर कामे केली जात आहेत। पश्चिमी उत्तर प्रदेशला देशातील प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते। इथे शेतकऱ्यांची उपजीविका ऊसाच्या शेतीवर अवलंबून आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचे ऊसाचे पीक चांगले होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कोरोनामुळे कितीतरी महिने लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, तर गेल्या वर्षीची ऊस थकबाकी अजूनही भागवली गेलेली नाहीये, ज्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपला ऊस अत्यंत कमी दराने गुऱ्हाळामध्ये विकावा लागला। यंदा साखर कारखान्याचा गाळप हंगाम 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। जे गरजू शेतकरी आपला ऊस कमी दराने विकत होते, आगामी गाळप हंगाम योग्य वेळेत सुरू होऊ शकेल यासाठी कारखाना व्यवस्थापनाने मशीन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। सिंभावली साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक करण सिंग यांनी सांगितले की शासन स्तरावर आता कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही, पण 25 ऑक्टोबरच्या दरम्यान कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता असल्याने मशीन दुरुस्तीसह इतरही आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे। त्यांनी दावा केला की जर आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू झाला तर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भागवणे खूप सोपे होईल।